नमस्कार श्रोत्यांनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मला खात्री आहे की आपण रोजच्याप्रमाणे आपापल्या रेडिओजवळ बसलेले आहात आणि आपल्या मनाची आजच्या अध्ययनात भाग घेण्याकरिता तयारी झालेली आहे. काही श्रोता नवीन असतील जे प्रथमच आमचा कार्यक्रम ऐकत आहेत, तर माझी आपल्याला विनंती आहे की लक्षपूर्वक आजचे वचन ऐका आणि पहा की जिवंत परमेश्वर आपल्याला काय सांगू इच्छित आहे. तर आपल्या मनाच्या तयारीकरिता मी सादर करीत आहे एक मधुर गीत.
ख्रिस्त माझा मला प्रिय फार, ख्रिस्त माझा मला प्रिय फार, भक्ता करी तो प्रेम पार, भक्ता करी तो प्रेम पार, ख्रिस्त
ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र पवित्र सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, तू जो महान आहेस, तू जो स्वर्ग सिंहासनावर विराजमान आहेस, त्या तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर आम्ही येत आहोत. आमच्याजवळ तुला देण्याकरिता काहीच नाही. आम्ही तुच्छ लोक आहोत, आम्ही वाईट आहोत, आमच्याकडून अनेक चुका घडलेल्या आहेत, अनेक अपराध झालेले आहेत. प्रभू तू आमची क्षमा कर, आमची मदत कर की आम्ही तुला आवडणारं असं जीवन जगावं. पुष्कदा प्रभू इच्छा असून सुद्धा आमचं स्वतःवर नियंत्रण राहत नाही आणि आम्ही वाईट तेच करून बसतो. तू आम्हाला मदत पुरी. आज जे लोक निराश आहेत, दुःखी आहेत, त्यांना मी तुझ्या पवित्र हातात देत आहे आणि हीच प्रार्थना करीत आहे प्रभू की त्यांची निराशा तू दूर कर, त्यांचे दुःख तू दूर कर, जे आजारी आहेत त्यांना स्पर्श करून आरोग्य दे. पवित्र प्रभू, ह्या जगामध्ये अनेक लोक आहेत जे आज तळमळत आहेत, भयंकर अशा वेदनांनी भरलेले आहेत, गरजवंत आहेत, अशा सर्वांवर तू दया कर. आज होऊ दे प्रभू की त्यांना ख्रिस्तामध्ये एक नवीन आशा प्राप्त व्हावी, ख्रिस्तामध्ये त्यांना तारणाचे आश्वासन प्राप्त व्हावे. मी प्रत्येक श्रोत्यांना तुझ्या पवित्र हातात देत आहे. प्रत्येकाची तू मदत कर आणि त्यांना आशीर्वादित कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नामामध्ये ही प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत, म्हणून तू ऐक. आमेन. श्रोतनो, आज आम्ही मत्तयकृत शुभवर्तमान ह्याच्या 5व्या अध्यायाच्या 31 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत आणि त्यानंतर 6व्या अध्यायाला आम्ही सुरुवात करणार आहोत. तर माझ्यासोबत उघडा मत्तयकृत शुभवर्तमान 5वा अध्याय 31 पासून पुढची वचने. 31 आणि 32 वचने सांगतात, कोणी आपली बायको टाकिली तर त्याने तिला सूटपत्र द्यावे हे सांगितले होते. मी तर तुम्हाला सांगतो की जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणावाचून टाकितो तो तिला व्यभिचारिणी करीतो, आणि जो कोणी अशा टाकिलेल्या बायकोबरोबर लग्न करीतो तो व्यभिचार करीतो. ह्या ठिकाणी सूटपत्राविषयी प्रभू एक आधार देत आहे. जर एखादी व्यक्ती पवित्र शास्त्रात जे कारण दिले आहे त्या कारणाशिवाय दुसऱ्या व्यक्तीला आपल्या जीवनसाथीला सूटपत्र देते तर ती व्यभिचारी आहे असे परमेश्वराचे वचन सांगते. हे असे काही आहे श्रोत्यानो जे आज ख्रिस्ती लोक दुर्लक्षित आहेत, परंतु राज्याच्या काळात हा नियम असेल, कारण तेव्हा असे काही स्त्री आणि पुरुष असतील जे एकमेकांना सूटपत्र देऊ इच्छितील. 33-35 वचने पहा. खोटी शपथ वाहू नको तर आपल्या शपथा परमेश्वरापुढे खऱ्या कर, म्हणून प्राचीन काळात लोकांना सांगितले होते, हेही तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो शपथ वाहूच नका, स्वर्गाची नका कारण तो देवाचे राजासन आहे. पृथ्वीचीही वाहू नका कारण ती त्याचे पादासन आहे. एरुश्लेमेचीही नका कारण ती थोर राजाची नगरी आहे. प्रभू येशू म्हणतो की देवाच्या लेकरांनी सर्व परिस्थितीत विश्वासू असायला हवे, प्रामाणिक असायला हवे. तो म्हणतो 37व्या वचनात, तर तुमचे बोलणे होय तर होय, नाही तर नाही एवढेच असावे, ह्याहून जे अधिक ते वाईटापासून आहे. आम्ही वरचर गोष्टी बोलायला नकोत. 38व्या वचनात, डोळ्यांबद्दल डोळा व दातांबद्दल दात असे सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. ख्रिस्ताच्या राज्यात जेव्हा तो राज्य करेल तेव्हा सर्व काही बदलणार आहे. 39व वचन, मी तर तुम्हाला सांगतो दुष्टाला अडवू नका, जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारितो त्याच्याकडे दुसरा गाल कर. आपण ह्याप्रमाणे वागता किंवा वाईटाचा विरोध करता? ह्या ठिकाणी आमच्यासाठी एक तत्व देण्यात आलेले आहे, परंतु आम्ही अशा युगात राहत आहोत जेथे ज्या व्यक्तीजवळ हत्यारे आहेत त्याचे घर सुरक्षित राहते. आणि पॉल तिमथ्याला दुसरे पत्र 4 अध्याय आणि 14व्या वचनात एका व्यक्तीविषयी म्हणाला की अलेक्झांडर तामटाने माझे पुष्कळ वाईट केले, त्याची फेड त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रभू करील. कठीण आहे श्रोत्यानो की ज्याने आमच्या एका गालात थापड मारली त्याच्यासमोर दुसरा गाल करणे. आज लोकांच्या मनामध्ये सूड भावना आहे. कुठलीच व्यक्ती एक थापड खाऊन चूप बसत नाही, परंतु लगेचच प्रतिसाद काय असतो तर त्या व्यक्तीला मारणे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी आम्हाला दुसरेच काही शिकवत आहे. 40-42 वचने पहा. तो म्हणतो जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे, आणि जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा. जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे, आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नको. विश्वासणाऱ्यांच्या जीवनात उत्तम कार्याचे फळ दिसायलाच हवे. निश्चितच श्रोत्यांनो, प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीकडून ही अपेक्षा केली जाते की त्याच्या जीवनात उत्तम कार्याचे फळ दिसावे आणि त्याद्वारे देवाचे गौरव व्हावे. 43-44 वचने सांगतात, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैराचा द्वेष कर असे सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. पुष्कळदा असे करणे आमच्यासाठी कठीण होऊन जाते, कारण वैऱ्यांवर प्रीती करणे तर मानवी स्वभाव नाही, परंतु जितका सूड घेता येईल तितका घ्यावा हा मानवी स्वभाव आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले की तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. पुढे आपण 48व वचन वाचूया. ह्यास तो जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. आम्ही परिपूर्ण कसे होऊ शकतो? ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे आम्ही परिपूर्ण होऊ शकतो. ख्रिस्त त्याची नीतिमत्वता आम्हाला देतो व आमच्यामध्ये पवित्रीकरणाची क्रिया हळूहळू सुरू होते, ज्याद्वारे परमेश्वर त्याच्या पुत्राच्या प्रतिमेमध्ये आम्हाला परिवर्तित करीत जातो. प्रत्येक विश्वासणाऱ्याचे हे ध्येय असायला हवे, अर्थात ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे त्यांचे हे ध्येय असायला हवे. परंतु हे आम्ही स्वतःच्या बळावर अवलंबून राहून, आमच्या प्रयत्नांवर विसंबून राहून शक्य होऊ शकत नाही. काय आपणाला असं वाटतं का की आपण देवाकडे जाऊन असे म्हणू शकता की प्रभू बघ मी काय केले आहे, मी किती चांगला आहे, मी किती विलक्षण आहे. स्वतःचेच गौरव करून, स्वतःचीच प्रशंसा करून देवाला त्याद्वारे मला वाचीव अशी जबरदस्ती आपण करू शकता का? तुम्ही आणि मी असल्या प्रकारचे काहीच करू शकत नाही, कारण श्रोतांनो आम्ही परिपूर्ण नाही, आमच्यामध्ये अनेक उणीवा आहेत. ह्या अध्यायात आम्ही पाहिले की ख्रिस्त राजा अशा नीतिमत्वाविषयी बोलत आहे जे नीतिमत्व त्याच्या सर्व लोकांजवळ, त्याच्या लेकरांजवळ असायला हवे. हे नीतिमत्व शास्त्री व परुषी ह्यांच्याजवळ असलेल्या नीतिमत्वापेक्षा अधिक उच्च स्तराचे असायला हवे. त्यांच्याजवळ धार्मिक नीतिमत्व होते. उदाहरणार्थ निकोदेमस धार्मिक तर होता, फार चांगला होता, त्याच्यावर टीका करण्यासारखे आम्हाला काही सापडत नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला म्हटले, तुला नव्याने जन्मणे आवश्यक आहे. आम्हाला शास्त्री व पुरुषांपेक्षा उच्च स्तराचे नीतिमत्व प्राप्त करायचे आहे आणि ते फक्त ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे आम्ही प्राप्त करू शकतो. आता श्रोत्यांनो आपण सहाव्या अध्यायाकडे वळूया. धार्मिकतेच्या बाह्य कृत्यांना संचलित करणारे अंतस्थ हेतू जसे दान देणे, प्रार्थना करणे, उपवास करणे आणि धनप्राप्ती ह्यांचा स्वर्ग राज्याच्या विषयांचा देवाशी काय संबंध आहे हे आम्ही सहाव्या अध्यायात पाहणार आहोत. धर्माच्या बाहेरंगाशी मत्तेकृत शुभवर्तमानाचा सहावा अध्याय संबंधित आहे. पाचव्या अध्यायात आम्ही पाहिले की प्रभू येशू ख्रिस्त जो राजा त्याच्या वर्चस्वाखाली असणाऱ्या लोकांमध्ये जे नीतिमत्व असायला हवे त्याविषयी तो बोलतो. हे नीतिमत्व परुषी व शास्त्र्यांच्या नीतिमत्वापेक्षा उच्च स्तराचे असायला हवे हे आम्ही पाहिले होते, आणि हे नीतिमत्व ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे आम्हाला प्राप्त होते हे आम्ही पाहिले. सहाव्या अध्यायात मत्तै राज्यातील लोकांनी ह्या नीतिमत्वाचे किंवा धार्मिकतेचे पालन करावे ह्याविषयी तो सांगत आहे. ह्याचा उद्देश अर्थातच आपण देवासाठी काय करता ह्याचे महत्व दर्शविणे आहे. तिसरा कुठलाही पक्ष किंवा गोष्ट ह्या संबंधात येऊ शकत नाही. ह्या गोष्टी परमेश्वर व मानवाच्या आत्म्याच्या दरम्यान आहेत. ह्या अध्यायात गुप्त धर्माचरण, गुप्त दानधर्म, गुप्त प्रार्थना, गुप्त उपवास, खरी संपत्ती, भविष्याविषयीची चिंता ह्या प्रयोगात्मक गोष्टींविषयी सांगण्यात आलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्त सर्वप्रथम धर्माचरणाविषयी बोलत आहे. लक्षात ठेवा की ह्या सर्व गोष्टी धर्मासंबंधाने बाहेर गत आहेत किंवा धर्मातील बाह्य प्रदर्शन आहे. पहिलं वचन आता आपण वाचूया. सहावाध्याय पहिलं वचन. माणसांनी पहावे ह्या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा, केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. जरी ख्रिस्त ह्या ठिकाणी त्याच्या येणाऱ्या राज्याकडे निर्देश करीत आहे, तरी तुमच्या व माझ्याकरिता ह्या ठिकाणी एक महान तत्व मांडलेले आहे. दुसरं वचन. ह्यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करीतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपले गौरव करावे म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे शिंग वाजवितात तसे करू नको. मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. श्रोत्यानो तो हे फार बोचक रीतीने बोलत आहे. जेव्हा परुषी लोक गरीबांना काही देत असत तेव्हा त्यांची रीत होती की ते येरुश्लेमेतील प्रमुख रस्त्याच्या कोपऱ्यात ज्या ठिकाणी लोकांची गर्दी असे तेथे जात असत आणि त्या ठिकाणी तुरही वाजवित असत. जरी गरीब व गरजवंत लोकांनी ते दान घेण्यास यावे म्हणून त्यांनी एकत्रित होण्याकरिता ती तुरही वाजविण्याचा त्यांचा उद्देश असे, तरी त्यांचा मनातला उद्देश असे की दुसऱ्या लोकांना कळावे की ते दान देत आहेत. अमुक अमुक व्यक्ती गरिबांना दान देत आहे हे लोकांना कळावे आणि त्यांचे चांगले कार्य इतरांच्या पण लक्षात यावे हा त्यांचा उद्देश असत असे. ख्रिस्ताने म्हटले की त्यांना त्यांचे प्रतिफळ प्राप्त झाले आहे. त्यांचे प्रतिफळ काय होते? ते काय प्राप्त करू पाहत होते? येशूने म्हटले ते लोकांद्वारे स्वतःचे गौरव व्हावे म्हणून स्वप्रयत्न करीत होते. ते शिंग वाजवित होते. तेव्हा सर्व लोक बाहेर येऊन पाहत असत की ती व्यक्ती किती उदारपणे दान देत आहे. हे त्यांचे प्रतिफळ होते. त्यांचे दान हे त्यांच्या व परमेश्वराच्या दरम्यान नसे. आता मला आपणाला प्रश्न विचारू द्या श्रोत्यांनो, की आपण का दान देता? देण्यासाठी एकापेक्षा अनेक मार्ग आहेत. काही लोक जेव्हा दान देतात तेव्हा त्यांची हीच इच्छा असते की सर्व लोकांसमोर त्यांच्या नावाची घोषणा व्हावी, आणि जर तशी घोषणा होत नाही तर मग ते दान देण्याकरिता पुढे येत नाहीत. जर घोषणा झाली नाही तर ते अनेकदा क्रोधित होऊन जातात. परंतु काही लोक असे आहेत जे आधीच सांगून देतात की मी जे काही दान दिले आहे, जी काही वस्तू मी दिली आहे, त्याविषयी कोणालाच कानोकान खबर होऊ नये. ते त्यांचे दान गुप्त ठेवतात. आमचा दानधर्म आमच्या व परमेश्वराच्या दरम्यान असायला हवा. आणि ज्या क्षणी तिसरी व्यक्ती किंवा तिसरा पक्ष त्या दरम्यान येतो तेव्हा आपणाला स्वर्गात त्याचे प्रतिफळ मिळत नाही. बरेचसे लोक इमारतीच्या भिंतींवर, खांबांवर किंवा वस्तूंवर, मेजावर, खुर्च्यांवर स्वतःचे नाव लिहितात की अमुक अमुक व्यक्तीने ही सप्रेम भेट दिलेली आहे. परंतु श्रोत्यानो, अशा प्रकारचे दान देणे नाही. अशा प्रकारचे देणे स्वतःपुढे तुरई वाजविणे होय, आणि ज्या दानाचे परमेश्वरापुढे काहीच मूल्य राहत नाही. तिसरं आणि चौथं वचन, तू तर दानधर्म करीतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करीतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये. अशा हेतूने की तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल. अर्थातच आम्ही जे दान देतो ते दान गुप्त राहायला हवे. ही सर्व बोचणारी अशी टीका आहे. पाचवं वचन, तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करीता तेव्हा ढोंग्यासारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चवाठ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. येशू ख्रिस्ताने ह्या ठिकाणी फार कठोर अशा भाषेचा उपयोग केलेला आहे. लोकांनी पाहावे ह्यासाठी ते प्रार्थना करतात असे तो म्हणतो. अशा प्रकारे केलेली प्रार्थना कधीच वर पोहोचत नाही. ती फक्त लोकांच्या कानापर्यंत पोहोचते, परमेश्वराच्या नाही. सहावं वचन पहा, तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करीतोस तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. आपल्या लक्षात आले का श्रोत्यांनो की प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी पिता ह्या शब्दाचा उपयोग करीत आहे. ज्या लोकांविषयी ख्रिस्त बोलत आहेत ते लोक राज्याचे नागरिक आहेत. आज आपण देवाची लेकरे कसे होऊ शकता? योहान कृषुवर्तमान पहिला अध्याय आणि बाराव्या वचनामध्ये ह्याचे उत्तर आम्हाला वाचायला मिळते. योहान कृषुवर्तमान पहिला अध्याय बारावे वचन, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. प्रभू येशूने निकेदेमाला म्हटले, तुला नव्याने जन्मणे आवश्यक आहे, तोपर्यंत तू परमेश्वराला पिता म्हणून हाक मारू शकणार नाहीस. आम्हाला जुन्या करारात पिता हा शब्द मानवाच्या आणि देवाच्या संबंधाविषयी वापरलेला सापडत नाही. संपूर्ण इस्रायल राष्ट्राला परमेश्वराने इस्रायल माझा पुत्र असे म्हटले, परंतु वैयक्तिकरित्या कोणाला असे म्हटले नाही की तू माझा पुत्र आहेस. प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी एका नवीन नातेसंबंधाने बोलत आहे. आता ह्या ठिकाणी प्रार्थनेविषयी सांगण्यात आलेले आहे की प्रार्थना गुप्त व खऱ्या अंतकरणाने केलेली असायला हवी. अनेक देवाचे असे संत आहेत जे लोकांपासून अनभिज्ञ आहेत. ते ख्रिस्ताच्या न्यायसनासमोर देवाचे खरे प्रार्थना योद्धा म्हणून सादर केल्या जातील. पण अनेक लोक आहेत जे स्वतःच्या प्रार्थना जीवनाविषयी बरेच काही बोलतात आणि स्वतःचीच प्रशंसा करून घेतात. सातवं वचन, तुम्ही प्रार्थना करीता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. बरेचसे लोक प्रार्थनेमध्ये त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा उच्चारतात. आमचा पिता एकदा मागितल्यानंतर ऐकणार आहे. तो आमची प्रार्थना दुर्लक्षित नाही. तो आमची प्रार्थना ऐकतो आणि त्या प्रार्थनेचे उत्तर सुद्धा देतो. आठवं वचन, तुम्ही त्यांच्या सारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे. आमची भाषा जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा साधी असायला हवी. कमी शब्दांचा वापर आम्ही करायला हवा. आता मत्तै कृषुपतमान सहावा अध्याय आणि सहाव्या वचनामध्ये आम्ही वाचले की जेव्हा जेव्हा तू प्रार्थना करीतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन प्रार्थना कर. श्रोत्यानो, आमची प्रार्थना आमच्या व परमेश्वराच्या दरम्यान असायला हवी. नंतर दुसरी गोष्ट की आमची प्रार्थना साधी असायला हवी. सातव्या वचनात आम्ही वाचले की आम्ही व्यर्थ बडबड करायला नको. आमच्या मनातील गोष्टी आम्ही स्पष्टपणे परमेश्वराला सांगायला हव्यात. आमच्या मागण्याआधी त्याला आमच्या सर्व गरजा माहीत असतात. जरी आम्हाला काय हवे हे त्याला माहीत असले तरी आम्ही त्याच्याकडे जावे आणि त्याच्याजवळ मागावे ही त्याची नेहमीच इच्छा असते. आता तो आम्हाला एक नमुना दाखल प्रार्थना सांगत आहे. ही एक फार विलक्षण प्रार्थना आहे जी सर्व परिस्थितीतल्या विश्वासणाऱ्यांसाठी आहे. नववचन, ह्यास्त तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ. लक्षात घ्या की ही प्रभूची प्रार्थना येशू ख्रिस्ताची प्रार्थना होऊ शकत नाही. तो ही प्रार्थना करू शकला नाही. तो तुमच्या व माझ्यासोबत होऊन हे पिता म्हणू शकला नाही, कारण पिता व पुत्र ह्यांच्यामधील नाते अलौकिक आहे, ईश्वरीय आहे. ही एक पदवी आहे. हे उत्पन्न झालेले नाते नसून सुरुवातीपासूनचे नाते आहे. श्रोतानो, मी जेव्हा ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा त्या विश्वासाद्वारे देवाची संतान झाले, त्याची कन्या झाले. परंतु ख्रिस्त माझ्यासोबत हे पित्या असे परमेश्वराला म्हणू शकत नाही. स्वर्गातील पित्या परमेश्वर ह्या सृष्टीत कैद नाही. श्रोतानो, तो त्याच्या पलीकडे आहे, तो त्याच्या वर आहे. तो हवा मंडळात तो ह्या सृष्टीच्या सिंहासनावर विराजमान आहे व ही सृष्टी त्याच्या नियंत्रणाखाली आहे. नंतर तुझे नाव पवित्र मानले जाओ. देवाचे नाव आम्ही पवित्र कसे करू शकतो? मला ठामपणे वाटतं की आम्ही आमच्या जीवनाद्वारे त्याचे नाव पवित्र करू शकतो. जेव्हा अब्राम कनानमध्ये गेला व ज्या कनानी लोकांनी त्याला पाहिले त्यांना वाटले की आमचा नवीन शेजारी आहे, कारण त्यांनी बांधलेली वेदी पाहिली. जेथे कुठे अब्राम गेला तेथे त्याने परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधली व जेव्हा त्याने कनानी लोकांसोबत देवणघेवण सुरू केली तेव्हा त्यांना आढळले की तो फार प्रामाणिक आहे. जे काही तो बोलत असे त्यावरून त्यांचा विश्वास अधिक वाढत गेला व त्यांचा हा दृढ निश्चय झाला की ज्या परमेश्वराची उपासना अब्राम करतो तो परमेश्वर पवित्र आहे. आणि अबिमेलेकने अब्रामाला म्हटले, जे काही तुम्ही करिता त्यात देव तुमच्याबरोबर आहे. हातच्या लोकांनी म्हटले की आमच्या मते आपण सरदार आहात. श्रोत्यानो, अब्रामाच्या संपूर्ण जीवनाद्वारे त्याने देवाविषयी असलेला आपला आदर प्रगट केला. कनानमध्ये अब्रामामुळे देवाचे नाव उंचावल्या गेले ह्यात काही शंका नाही. आता दहावं वचन पहा, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तुझे राज्य येऊ, ज्या राज्याविषयी मत्तै बोलत आहे ते राज्य ख्रिस्त येऊन ह्या पृथ्वीवर स्थापित करणार आहे. प्रार्थना करण्यासाठी ही एक योग्य विनंती आहे. नंतर अकरावं वचन, आमची रोजची भाकर आज आम्हास दे. मी आधीच आपल्याला सांगितले श्रोत्यानो की ही प्रार्थना आमच्या प्रार्थनेसाठी एक नमुना आहे. आता आपण पुन्हा एक वार ह्या विनंतीकडे लक्ष लावूया. फार विलक्षण विनंती आहे. जरी वरवर पाहता सोपी वाटते तरीही आमच्या हृदयातून मोठ्या उत्साहाने निघायला हवी. आम्ही पूर्णपणे देवावर अवलंबून आहोत ह्याविषयी ही विनंती सांगते. आमच्या शारीरिक, मानसिक, आत्मिक गरजा परमेश्वराद्वारे पुरवल्या जातात. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. ज्याप्रकारे इस्रायलांनी रोजच्या पुरता मान्ना एकत्रित केला, त्यांनी दुसऱ्या दिवसासाठी मान्ना गोळा केला नाही, त्यांना दुसऱ्या दिवसासाठी मान्ना गोळा करण्याची परवानगी नव्हती, ते त्याला टिकून ठेवू शकत नव्हते. श्रोतानो, ही प्रार्थना आमच्याकरिता रोजचा मानना गोळा करते. यावरून आम्हाला दिसतं की आमच्या रोजच्या गरजा परमेश्वर भागवतो व तोच आम्हाला सर्व काही पुरवतो. 12 वचन, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणे आम्हा सोड. आमचा प्रभू अशा प्रकारची प्रार्थना करू शकला नाही, कारण त्याच्यामध्ये ज्याची क्षमा व्हावी असे कुठलेच पाप नव्हते. ही प्रभूची प्रार्थना नाही, परंतु शिष्यांनी करण्याची प्रार्थना होय. नंतर तो म्हणतो, आमचे अपराध किंवा आमचे ऋणे आम्हा सोड. हे कायदे पूर्ण आहे, ही कृपा नाही. मी पवित्र शास्त्रातील दुसऱ्या एका वचनासाठी परमेश्वराचे आभार मानते. इफिसकरास पत्र 4:32 आणि 32 वचन सांगतं, आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठाई तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. आज परमेश्वर ख्रिस्ताने जे काही केले त्यामुळे आमच्या पापांची क्षमा करतो. आम्ही ज्या प्रकारे क्षमा करतो त्या आधारे नाही श्रोतानो, जो तो क्षमा करतो तेव्हा त्याचे आम्हाला सोडविण्याचे कार्य पूर्णपणे तो समोर ठेवतो. ही आमच्या तारणाला दर्शवित नाही. ज्यांचे आधीच तारण झाले आहे अशा लोकांशी तो बोलत आहे, ज्यांना आधीच देवाचा स्वभाव प्राप्त झाला आहे. तो तुमचे अपराध क्षमा करण्यासाठी तुम्ही कधी क्षमा कराल ह्याची वाट पाहत नाही. ही त्याची पद्धती नाही. त्याने स्वतःच्या पुत्राला बलिदान केले आणि ह्याच आधारावर तो तुमच्या आणि माझ्या अपराधांना क्षमा करतो. आज जर आपल्याला पापांची क्षमा पाहिजे आहे तर आपण ख्रिस्ताजवळ या. पापांपासून मुक्ती प्राप्त करून घेण्याकरिता फक्त ख्रिस्तच आपणासाठी वधस्तंभावर बलिदान झाला. त्याने स्वतःचे पवित्र रक्त सांडवले. आज तो तुमची वाट पाहत आहे, जेणेकरून त्याच्याद्वारे आपण सार्वकालचे जीवन प्राप्त करून घ्यावे, पापांची क्षमा प्राप्त करून घ्यावी आणि तारणाचे आश्वासन प्राप्त करून घ्यावे. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर. पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.